नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. अधिवेशनातून शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही, विरोधी पक्षांची टीका. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा तिसरा T20 सामना आज. आता सविस्तर बातम्या. देशातल्या मोठ्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही सर्व निकषांवर पात्र ठरणारी आहे. 2029-30 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना नमूद केलं. ते म्हणाले,
महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047 विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्या 3 टप्पे आपण केले आहेत, 2030 पहिला टप्पा, 2035 दुसरा टप्पा आणि 2047 तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30 दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय.
बँकनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारचं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करत राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीणसारख्या कल्याणकारी योजना यापुढेही सुरू राहतील असं ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात कोरोनासारखी अनेक संकटं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आली, मात्र रचनात्मक कार्यातून राज्याचा विकास साधावायचा आहे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. वीज निर्मिती, खनिज संपत्ती, कृषी, वन्यसंपत्ती, पर्यटन, वाहतूक आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची 7 मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी तब्बल 5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केवळ विदर्भासाठी करण्यात आले असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे असं शिंदे यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात राज्यात विजेची स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे. सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य भास्कर जाधव आणि रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातील जनतेला काही मिळालं नाही, त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरलं अशी टीका विरोधी पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासाठी झाल्या, पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली. विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता. धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली, पण सरकारनं कारवाई केली नाही. तसंच राज्यातील तरुणांना ड्रग्जचा विळखा आहे, पण त्यावरही कारवाईची ठोस भूमिका सरकारनं घेतली नाही अशी टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी कापूस खरेदीचे केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय झाला नाही, तसंच बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्थाबाबत प्रश्न उपस्थित केले, त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही, त्यामुळे 7 दिवसात जनतेच्या पदरी निराशा आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईतल्या विधानभवनात होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्वही अधोरेखित केलं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या निवडीची घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. ते बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. गोंदिया इथं काल 3 माओवाद्यांनी जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर रोशन आणि सहाय्यक कमांडर सुभाष आणि रतन या तिघांनी शस्त्र पोलिसांच्या हवाली केली. आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं. भारतानं विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम लढतीत हाँगकाँग विरुद्ध पहिल्या सामन्यात 7-1 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई इथं सुरू असलेल्या या स्पर्धेतील विजेतेपदाच्या पहिल्या लढतीत अभय सिंगनं अॅलेक्स नऊ विरुद्ध प्रारंभी सरशी मिळवली आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं दिलेल्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुबईत शेवटच्या वृत्तापर्यंत पाकिस्तानच्या 40 षटकात 9 बाद 143 धावा झाल्या आहेत. पावसामुळे हा सामना 49 षटकांचा करण्यात आला. भारताचा संघ 46.1 षटकात 240 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एरॉन जॉर्जने 85 धावा केल्या. कनिष्क चौहानने 46 धावांचे योगदान दिले तर कर्णधार आयुष म्हात्रेने 38 धावा केल्या. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्का वर्षावाचं अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्का वर्षाव असून रात्री सुमारे 9 वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला 100 हून अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्का वर्षाव मिथून या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथून उल्का वर्षाव असं नाव देण्यात आलं आहे. शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर निरभ्र आकाशात वायव्य दिशेला हा उल्का वर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी असून वारीतून जातमुक्त अभियान राबवलं जात असल्याचं सूर जालना इथल्या जेईएस महाविद्यालयात आज वारकरी संत साहित्य संमेलनातील चर्चासत्रात व्यक्त झाला. रिंगणचे संपादक सचिन परब, छायाचित्रकार संदेश भंडारे, प्रयोगशील नाट्यकलावंत रुचिका खोत यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. यावेळी बोलताना सचिन परब यांनी पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळा आणि वारीतील वारकरी मंडळींची भावना लक्षात घेऊन आपण रिंगण या नियतकालिकाची निर्मिती केली. रिंगण सोहळा हा वारीतील मुख्य सोहळा असतो. हा रिंगण सोहळा शब्दबद्ध करण्याचा आपला प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. पंढरपूर वारीचं महत्व हे आध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यदायी आहे. ती विठ्ठल भक्तीचा एक महासोहळा असून संतांच्या शिकवणीनुसार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देते. यात वारकरी पायी चालत जाऊन मन शरीर शुद्ध करतात, अहंभाव विसरून समभाव वाढवतात आणि नामस्मरण आणि भक्तीनं मोक्षप्राप्तीची कामना करतात असं ते म्हणाले. लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा गोट इंडिया दौऱ्याचा कार्यक्रम काल हैदराबाद इथं झाला. राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात काल सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर इथं 11.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. अधिवेशनातून शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही, विरोधी पक्षाची टीका. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा तिसरा टी ट्वेंटी सामना आज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.